चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया साखर आयातीमध्ये फेब्रुवारीत 88% वाढ। केनियामध्ये गेल्या वर्षाच्या अवधीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये साखर आयातीत 88% वाढ झाली। साखरेच्या स्थानिक वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आयातीला गती दिली आहे। साखर संचालनालयानं सांगितलं की आयात गेल्या वर्षाच्या समान कालावधीमध्ये 27,375 तुलनेत 51,423 टन झाली। स्थानिक उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत अगदी किरकोळ 5% वाढ झाली आहे। साखर संचालनालयानं ऊस उत्पादन वाढण्यासाठी सिंचन योजनेवर भर दिला आहे। मुमियास आणि केमेलील कारखाने बंद झाल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे। एक वर्षापासून बंद असलेला मुमिया शुगर कारखाना मोठ्या क्षमतेचा कारखाना होता, पण आर्थिक संकट आणि खराब व्यवस्थापनानं कारखान्याचं उत्पादन थांबवलं। साखरेची एकूण विक्री गेल्या वर्षीच्या समान अवधीत विकल्या गेलेल्या 66,000 टनाच्या तुलनेत 48,800 टन होती। राज्याचं स्वामित्व असणाऱ्या अधिकांश कंपन्या पर्याप्त पूंजी, खराब मशिनरी, व्यवस्थापनाचा बोजवारा आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे निराशाजनक कामगिरी करत आहेत। समीक्षा अवधीमध्ये 5 सरकारी स्वामित्व असणाऱ्या कंपन्यांपैकी केवळ 3च चालू होत्या। खासगी कारखान्यांनी चांगली कामगिरी करणं चालू ठेवलं, कारण त्यांनी कुशल व्यवस्थापनासह नवी मशिनरी आणली आहे।